आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिशदे खातीर आज भारत भोंवडेर येतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव आज नवी दिल्लीन लष्करी तांत्रीक सहकार्याचेर भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 22व्या मंत्रीस्तरीय बसकेची सह येजमानकी चलयतले. लोकसभेन केंद्रीय अबकारी दुरुस्ती विधेयक 2025 संमत केला. दादल्यांच्या क्रिकेटान दक्षिण आफ्रिकेन दुसऱ्या एका दिसाच्या मॅचीन भारताक 4 विकेटींनी हरयलो. माळेंत 1-8 अशी बरोबरी साध्य केल्या. आता पुराय खबरो. 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिशदे खातीर आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत भोंवडेर येतात. 2 दिसांच्या भेटी वेळार राष्ट्राध्यक्ष पुतीन नवी दिल्लीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन उलोवणी करतले. दोनी फुडारी परस्पर हिताच्या प्रादेशिक आनी जागतिक मुद्द्यांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. वेपार, अर्थवेवस्था, भलायकी, शिक्षण, संस्कृताय, प्रसार माध्यमां ह्या मळार जायत्यो कबलाती जावपाच्यो अपेक्षा आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानात मेजवानी आयोजित करतल्यो. हे भेटीक लागून भारत आनी रशियेच्या फुडारपणाक द्विपक्षीय संबंधातल्या प्रगतीचो नियाळ घेवपाची संद मेळटली आनी खाशेली धोरणात्मक भागीदारी घटमूट जातली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव आज नवी दिल्लीन लष्करी तांत्रीक सहकार्याचेर भारत रशिया आंतर सरकारी आयोगाचे 22व्या मंत्रीस्तरीय बसकेची सह येजमानकी चलयतले. संरक्षण मंत्रालयान निवेदनात म्हळा, ह्या बसकेन दोनी फुडारी संरक्षण मळार दोनी देशांमधल्या बहुआयामी संबंधाचो नियाळ घेतले. तशेंच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आनी जागतिक प्रश्नांचेर विचारांचो आदान प्रदान करतले. संचार साथी एपाची वाढती स्वीकृती पळोवन मोबायल फोन निर्मात्यांनी तो प्री इन्स्टॉल करप सक्तीचे ना अशें सरकारान थारायला. नागरिकांक जाय तेन्ना एप काडून उडोवंक मेळटा आनी वापरकर्त्याचे संरक्षण करपा व्यतिरिक्त ताचो हेर कसलोच हेतू ना अशें सरकारान स्पश्ट केला. संचारण मंत्रालयान एका निवेदनान सांगला की आता मेरेन 1.4 कोटी वापरप्यांनी हो एप डावनलोड केला आनी दर दिसा 2000 फटवणुकीच्यो घडणुको घडटात. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी काल विरोधी पक्षाचे स्नुपिंगाचे आरोप न्हयकारले आनी संचार साथी एपा वरवीं स्नुपिंग शक्य ना आनी घडचेय ना अशें सांगले. लोकसभेन तेका प्रश्नाक जाप दितना सिंधिया हांणी स्पश्ट केले की वापरकर्ते आपल्या सोयी प्रमाण नोंदणी करून एप्लिकेशन सक्रीय करूंक शकतात आनी ताचे फायदे घेवंक शकतात आनी ते खंयच्याय वेळार तो आपल्या डिव्हायसा वयल्यान निष्क्रीय वा काडून उडोवंक शकतात.
और पोर्टल के आधार पर 1.5 करोड़ मोबाइल कनेक्शन देश के अंदर डिस्कनेक्ट हुए हैं जो फ्रॉडुलेंट है. करीब 26 लाख स्टोलन हैंडसेट हम लोग ने ट्रेस की और 41 लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट हुए हैं. 6 लाख फ्रॉड हम लोग ने ब्लॉक किए.
लोकसभेन केंद्रीय अबकारी दुरुस्ती विधेयक 2025 संमत केला. प्रस्तावित कायद्याचो हेतू केंद्रीय अबकारी कायदो 1944 दुरुस्ती करून सिगरेट, सिगार, हुक्का, तंबाखू, चापपाचा तंबाखू, जर्दा, सुगंधी तंबाखू या तंबाखू उत्पादनाचेर अबकारी कर आनी सेस वाडोवप आसा. विधेयकाचेर जाल्ले भासाभाशेन जाप दितना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळे, हो नवो कायदो न्हय आनी अतिरिक्त कर लेगीत न्हय, तो सेस न्हय तर GST पयली अस्तित्वांत आशिल्लो अबकारी कर अशें तांणी सांगले. GST लागू जाले उपरांत लेगीत 2017-2024 मेरेन भरपाय सेस दरांत बदल जावना अशें तांणी सांगले. भाजपच्यो डॉ डी पुरंदेश्वरी, काँग्रेसचे कार्ती पी चिदंबरम आनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे हांचे सयत जायत्या वांगड्यांनी ह्या चर्चेन वांटो घेतलो. छत्तीसगडान काल बिजापूर जिल्ल्यान सुरक्षा दळां बरोबर जाल्ल्या चकमकेन 12 माओवाद्यांक मारले. तशेंच 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांक मरण आयले जाल्यार हेर दोग जाण जखमी जाल्यात. बिजापूर दांतेवाडा शिमेचेर माओवाद्यांच्या हाजिरे विशीं विशिष्ट गुप्तचर म्हायती मेळ्ळ्या उपरांत दांतेवाडान बिजापूरचो जिल्लो राखीव दल, विशेष कार्यदळ, कोब्रा युनिट आनी CRPF हांच्या जोड पंगडान वाठारांत सोद कारवाय सुरू केली. ह्या कारवाई वेळार फारपेट सुरू जाली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी क्षयरोग म्हळ्यार टीबी निर्मुलनांत देशाच्या प्रगतीचें कौतुक केलां. 2015 ते 2024 ह्या काळांत क्षयरोगाचे दुयेंती 21% उणे जाल्यात अशें तांणी सांगलें, जे संवसारीक प्रमाणा परस जवळजवळ दोबरात आसा. टीबी मुक्त भारता संबंदी काल नवी दिल्लीत महाराष्ट्राच्या खासदारां कडे जाल्ले बसकेन नड्डा हांणी क्षयरोग मुक्त अभियानात महाराष्ट्र मुखार आशिल्ल्या खातीर महाराष्ट्राची तोखणाय केली. सरकाराच्या थेट लाव हस्तांतरणाक लागून दुयेंतीक दिसपट्ट पोषण आनी हेर गरजो भागोवपाक मदत जाता अशें तांणी सांगले. क्षयरोग निर्मुलनाच्या भारताच्या मोहिमेत लोकांचो सहभाग हो केंद्रस्थानी आसा हाचो पुनरुच्चार तांणी केलो. फेक न्यूज लोकशाये खातीर धोको आसा अशें माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. सोशल मिडिया फेक न्यूज आनी एआय जनरेटेड डीप फेकांचेर खर कारवाय करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. काल लोकसभेत प्रश्नोत्तरा वेळार पुरवणी प्रश्नांक जाप दितना वैष्णव हांणी म्हळें, एआय जनरेटेड डीप फेक वळखून ताचेर कारवाय करपा खातीर नवो नेमाचो मसुदो उजवाडाक आयला.
सोशल मीडिया पर फेक न्यूज पर एआई जनरेटेड डीप फेक पर स्ट्रिक्ट एक्शन लेने की जरूरत है. जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए हैं जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते, बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते, उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कड़े नियम बनाने की सख्त जरूरत है.
आज नौदळ दीस. भारतीय नौदळाच्या कामगिरीन भूमिकेचो भोवमान करपा खातीर दर वर्सा 4 डिसेंबराक हो दीस मनयतात. 1971 याद दिसा ऑपरेशन ट्रायडंट वेळार भारतीय नौदळान PNS खैबर सयत 4 पाकिस्तानी जहाजां बुडयली. अंदू केरळांतल्या तिरुअनंतपुरम हांगाच्या षणमुगम प्रायर भव्य प्रदर्शनावरवी नौदळ दीस मनयतात. फाटल्या 3 वर्सांत सरकारान मदत पोर्टलावरवीं सुमार 1,38,000 कागाळींचे निवारण केलां अशें परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांणी सांगलां. नवी दिल्लीत जाल्ल्या भारतीय संवसारीक वर्सुकी परिशदेंत उलयतना डॉ जयशंकर हांणी म्हळें, भारतीय समुदाय कल्याण निधी खातीर एकठांय केल्ल्या पासपोर्ट सेझाचो सुमार 2,38,000 लोकांक फायदो जाला. भारतांत पासपोर्ट मेळप हें आतां पयलीं भशेन आव्हान उरूंक ना अशें तांणी स्पश्ट केलें. आता देशभरातल्या 500 परस चड सुवातींनी लोकांक पासपोर्ट मिळूंक शकतात.
इट्स इन आवर इंटरेस्ट टू बी अगेन्स्ट इलिगल इरेग्युलर मोबिलिटी बट दॅट ऑल्सो रिक्वायर्स कोऑपरेशन. सो देर आर अ लॉट ऑफ इश्यूज हियर. समटाइम्स डॉक्युमेंटेशन. देर आर कंट्रीज विच साइट प्रायव्हसी बट दे कांट हॅव इट बोथ वेज. दे कांट से इट्स प्रायव्हसी वी कांट टेल यू बट बाय द वे ही इज योर्स टेकन बॅक. सो वी नीड अ डिग्री ऑफ ट्रान्सपेरन्सी अँड अंडरस्टँडिंग.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीची 3 दिसांची बसका काल मुंबईत सुरू झाली आणि केंद्रीय बँकेच्या ताज्या धोरणात्मक नियाळाची सुरुवात झाली. शुक्रारा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा चलनविषयक चर्चेचे निकाल जाहीर करतले. आरबीआयन अंदू फेब्रुवारीत व्याजदर उणे करपाक सुरुवात केली आणि ऑगस्टात व्याजदर उणे करचे आधी 3 टप्प्यांनी रेपो दर 100 बेसिस पॉईंट्सांत उणो करून 5.5% केलो. आंध्र प्रदेश केरला माहे तामिळनाडू पुडुचेरीन करायकलान आज कोग्यांनी पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. दक्षिण अंतर्गत कर्नाटकांतल्या कांय वाठारांनी पावस पडपाची शक्यताय आसा. हरियाणा चंदीगड दिल्ली पंजाब राजस्थानात कुडकुड्याचे शी पडटा. दादल्यांच्या क्रिकेटान दक्षिण आफ्रिकेन 3 1-दिसांच्या मॅचींच्या माळेच्या दुसऱ्या खेळात काल राती रायपुरात भारताक 4 विकेटींनी हरयलो. 359 धावण्याच्या लक्षात जाप दितना दक्षिण आफ्रिकेन 4 बॉल उरिल्ले असताना 6 विकेट वगडावन 362 धावण्यो करून मॅच जिकली. एडन मार्क्राम हाणें सगळ्यांत चड 110 धावण्यो केल्यो. ताका प्लेयर ऑफ द मॅच जाहीर केलो. भारता खातीर अर्षदीप सिंग आनी प्रसिद्ध कृष्णन दरेकी 2 विकेटी घेतल्यो. ह्या जैताक लागून 3 1-दिसांच्या मॅचीच्या माळेंत आता 1-8 अशी बरोबरी साध्य जाल्या. तिसरी निमाणी मॅच ह्या महिन्याच्या 6 तारखेक विशाखापट्टणमांत जातली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिषदे खातीर आज भारत भोंवडेर येतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव आज नवी दिल्लीत लष्करी आनी लष्करी तांत्रिक सहकार्याचेर भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 22व्या मंत्रीस्तरीय बसकेची सयजमानकी चलयतले. लोकसभेन केंद्रीय अबकारी दुरुस्ती विधेयक 2025 संमत केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.